मत्तयचे सुवर्तमान याचा 10वा अध्याय। येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर प्रभुत्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला। तर त्या 12 प्रेषितांची नावे ही होती, पेत्र ज्याला शिमोन म्हणत आणि त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प, बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दे, शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहुदा इस्कोरियत। येशूने या 12 जणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरणी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराकडे जा। तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा। तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या। तुमच्या कमरेला सोने चांदी किंवा तांबे घेऊ नका, सोबत पिशवी घेऊ नका। तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमच्या अंगावरचे कपडे व पायातील वाहन असू द्या। अधिकचे वस्त्र किंवा वाहन घेऊ नका, काठी घेऊ नका, कारण काम करायला आपले अन्न मिळणे अवश्य आहे। ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे त्याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा। त्या घरात प्रवेश करते वेळी तेथे शांती असो असे म्हणा। जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील, पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल। आणि जो कोणी तुम्हाला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका। मी तुम्हाला खरे सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल। लांडग्यामध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा। मनुष्याविषयी सावध असा, कारण जे तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील। माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्या समोर आणतील। तुम्ही त्यांच्या पुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल। जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका। तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल। भाऊ आपल्या भावाविरुद्ध व पिता आपल्या मुलाविरुद्ध उठेल आणि यास विश्वासघाताने मरण्यास सोपून देईल। मुले आई वडिलावर उठून त्यांना जीवे मारव्यास देतील। माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील, पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल। एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास दिला जाईल तर दुसरीकडे जा। मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही। शिष्य त्याच्या गुरुपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही। शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे। जर घराच्या धन्याला त्यांनी बाल जबूल म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे देतील। लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा, म्हणून त्यांना भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही। जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकतात ते तुम्ही छतावरून गाजवा। जे शरीराला वधतात पण आत्म्याला वध करू शकत नाही त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या। दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय, तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही। आणि तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा त्याने मोजले आहेत, म्हणून घाबरू नका। पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात। जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारील त्यास मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन, पण जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारील त्यास मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन। असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे। मी शांतता प्रस्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे। मी फूड पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे। सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्यांचे शत्रू होतील। जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही। जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही। जो आपल्या वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येण्याचे नाकारतो तो मला योग्य नाही। जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवेल, पण जो माझ्याकरता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवेल। जी व्यक्ती तुम्हा स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते, आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते। जो कोणी संदेष्टांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो त्या संदेशाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जी स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हास खरे सांगतो की या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्याला भर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.